आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
दुसरा टप्पा कोणाचा टप्पा? दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपले। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। लोकसभेच्या 543 पैकी 190 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे। येथून निवडणूक त्या टप्प्यात प्रवेश करते जेव्हा लोक विजेत्याबद्दल संयम गमावू लागतात। चर्चेत एका क्षणी भाजपचा विजय होतो आणि दुसऱ्याच क्षणी भारत आघाडीचा। फक्त लक्षात ठेवा, 2019 निकालानुसार भाजप आणि भारत आघाडीमध्ये 7% फरक आहे। ही पोकळी भरून काढता येईल पण ते सोपे काम नाही। दुसऱ्या टप्प्यातील 88 जागांपैकी भाजपला 54 तर काँग्रेसला 18 जागा मिळाल्या होत्या। दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर राजस्थानमधील निवडणूक पार पडली। 10 वर्षांपासून काँग्रेसला येथे एकही जागा मिळत नव्हती। भाजपने सर्व 25 जागा जिंकल्या। यावेळी काँग्रेस येथे आपले खाते उघडेल का आणि भाजपला 5 पेक्षा जास्त जागा कमी पडतील का? तात्काळ निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की 2019 निवडणुकीत भाजपने राजस्थानमध्ये 2 लाख ते 6 लाख मतांनी अनेक जागा जिंकल्या। 2019 भाजपची मतांची टक्केवारी सुमारे 59% होती तर काँग्रेसची मते 35% होती। भाजपविरोधात अशी लाट आहे की 25% मते भाजपकडे वळतील। असे झाले तर 2024 निवडणुकीत ही खूप मोठी घटना ठरू शकते। त्यामुळे राजस्थानमधून येणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा। असे होऊ शकते का किंवा मतांमधील फरक इतका कमी असेल की थोडासा बदल केला तरी सर्व जागा भाजपला मिळतील, हे तज्ज्ञांना मान्य नाही। 5 ते 10 जागा गमावल्याबद्दल ते बोलत आहेत। प्रश्न असा आहे की भाजपविरोधात नाराजी असली तरी इतकी मते भाजपच्या छावणीतून फिरणार होती का? 2019 निवडणूक वेगळी होती। पुलवामामधील दहशतवादी हल्ला आणि बालाकोट हल्ल्यामुळे मतदार स्वतःला सैनिक समजू लागला आणि आपण मतदान करत नसून पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहोत असे वाटू लागले। यावेळी पंतप्रधानांनी या भागांत 6 सभा घेतल्या, मात्र अग्निवीर योजनेबाबत बोलले नाही। शेवटी पंतप्रधान मोदींनी अग्निवीरचे गुण सांगितले असते तर झुंझुनूपासून चुरूपर्यंतचे तरुण त्यांचे वेडे झाले नसते का? 2019 युवक अग्निवीर योजना विसरून भाजपला मतदान करतील का? 2019 भाजपने राजस्थानची चिंता करू नये, पण पहिल्या टप्प्यातील मतदान 6% कमी झाल्याची बातमी येताच पंतप्रधानांची भाषा बदलली। बांसवाड्याच्या सभेत त्यांनी मुस्लिम आणि मंगळसूत्राबद्दल बोलायला सुरुवात केली। याचा अंदाज पंतप्रधान मोदींना पहिल्या टप्प्यातच आला असावा। त्यामुळे चुरूच्या सभेत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना स्टेजची नव्हे तर बूथची काळजी घेण्याची विनंती केली। मात्र दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी रॅली काढताना पंतप्रधानांचे भाषण खोटे आणि जातीयवादाने भरलेले होते। बांसवाडा येथील सभेत मोदींनी मंगळसूत्र घेऊन काँग्रेस मुस्लिमांमध्ये फूट पाडेल असे भाषण केले। राज्य अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष उस्मान गनी यांनी या विधानाचा निषेध केला असता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। त्यांनी पक्षाची विश्वासार्हता दुखावल्याचा आरोप होत आहे। बांसवाडा येथे पंतप्रधानांनी दिलेल्या वक्तव्याचा घनी यांनी निषेध केला असून या वक्तव्यामुळे राजस्थानमध्ये पक्षाला काही जागा गमवाव्या लागतील असे म्हटले होते। पंतप्रधान मोदी हे भारताच्या इतिहासात द्वेषपूर्ण भाषणासाठी नोटीस मिळालेले पहिले पंतप्रधान ठरले आहेत। मोदींच्या या द्वेषपूर्ण भाषणामुळे भाजपला राजस्थानमधील सर्व 25 जागा जिंकण्यास मदत होईल का? स्वाती माथुर आणि भानू प्रताप सिंग यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये दिलेल्या वृत्तानुसार भाजपला 15 जागांपर्यंत पोहोचणे कठीण होईल। जातीयवाद, द्वेष आणि लबाडीने भरलेल्या या भाषणाने भाजपचा बालेकिल्ला वाचवला की राजस्थानच्या जनतेवर त्याचा काही परिणाम झाला नाही, याकडे सर्वांचे लक्ष राजस्थानच्या निकालांवर असेल। राजस्थानचे भविष्य उज्ज्वल होवो। मतदारांवर या सर्व गोष्टींचा प्रभाव पडला तर काय करता येईल? बिहार आणि महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान अत्यंत संथ होते। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बिहारमध्ये 53.3% आणि महाराष्ट्रात 53.51% मतदान झाले। बिहारमधील या मतदान केंद्रांवर बाहेरून येणाऱ्या मतदारांना पाहून तुम्ही राज्याचे आर्थिक सर्वेक्षण करू शकता, पण तुम्ही करू शकत नाही. बाहेरून राजकीय सर्वेक्षणातून मनोरंजक माहिती समोर येते. नितीशकुमारांच्या 20 वर्षांहून अधिक काळ आणि नरेंद्र मोदींच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत बिहारने एवढी प्रगती केली असेल तर बिहारला आणखी पुढे जावे लागेल, असे लोकांच्या पोशाखावरून स्पष्ट होते. कदाचित लोक त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात समाधानी असतील. सततच्या गरिबीने त्यांना आर्थिक समृद्धीची स्वप्ने पाहण्यापासूनही दूर केले आहे. आर्थिक सर्वेक्षण केले जाऊ शकते, परंतु राजकीय सर्वेक्षण करणे कठीण आहे. भागलपूरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 40% मतदान झाले नव्हते. पूर्णिया आणि कटिहारमध्ये सुमारे 47%, तर किशनगंजमध्ये 45.58% मतदान झाले. मात्र बिहारमधील 5ही जागांवर 50%हून कमी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात बिहारमधील 4 जागांवर मतदान झाले आणि मतदानाची टक्केवारी संपूर्ण देशात सर्वात कमी म्हणजे 50%हून कमी होती. दुसऱ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारीही उत्साहवर्धक वाटत नाही. इतर राज्यांतून लोक मतदानासाठी आले नाहीत की या जिल्ह्यांतील रहिवाशांनीही उत्साह दाखवला नाही? अशा प्रकारे बिहारमधील 9 जागांसाठी मतदान पूर्ण झाले. शांततेत 7 टप्प्यात निवडणुका घेण्याचा अर्थ काय, या प्रश्नालाही काही अर्थ नव्हता. कर्नाटकात 28 पैकी 14 जागांवर मतदान झाले. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आरक्षण आणि हिजाबाचा मुद्दा इतका तापला, पण भाजपचा पराभव झाला. त्यासोबत भ्रष्टाचाराचा मुद्दाही जोडला गेला. यावेळी भाजप JDSसोबत आघाडी करून निवडणूक लढवत होता. त्याचे नेते HD देवेगौडा अभिमानाने सांगतात की त्यांच्या कार्यकाळात मुस्लिमांना आरक्षण मिळाले. पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेश आणि इतर हिंदी राज्यांमध्ये हा मुद्दा बनवला, पण देवेगौडा यांना एकदाही लक्ष्य केले नाही. गुजरातमध्येही अनेक मुस्लिम जातींना आरक्षण आहे. बिहारमध्ये 1978 पासून मागासवर्गीय मुस्लिमांना आरक्षण मिळत आहे. मुंगेरीलाल अहवालात सर्वात मागासलेल्यांना आरक्षण देण्यात आले होते, तेव्हा सर्वात मागासलेल्या मुस्लिमांनाही आरक्षण देण्यात आले होते. यावेळी भारतरत्न मिळालेल्या कर्पूरी ठाकूर यांच्या काळात हे आरक्षण देण्यात आले होते. यावर पंतप्रधान प्रश्न उपस्थित करू शकतात का? प्रश्नच नाही. वृत्तपत्रे आणि वाहिन्या या सर्व गोष्टी जनतेला अशा प्रकारे सांगणार नाहीत, यावर त्यांचे संपूर्ण भाषण आहे. जो ऐकेल त्याला ते फक्त कर्नाटकातच आहे असे वाटेल. लोकांनी मुस्लिमांचा इतका द्वेष केला आहे का की पंतप्रधानांनी त्यांच्या नावाने खोटे बोलले तर त्यातून मते निर्माण होतात? हा कारखाना अप्रतिम आहे. प्रभा जोशी यांचे आणि #39 हिंदू होना का धर्म आणि #39 हे पुस्तक वाचले आहे का? हे पुस्तक कुकू FM वर ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध आहे. प्रभा जोशी यांचे हे पुस्तक तुम्हाला हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचे राजकारण समजून घेण्यास मदत करेल. कुकू FM प्लॅटफॉर्मवर तुम्ही 5000हून अधिक शो विनामूल्य ऐकू शकता. कुकू FM चे सदस्यत्व घेऊन तुम्हाला 7 दिवसांची विनामूल्य चाचणी मिळेल. 7 दिवसांनंतर तुम्हाला सदस्यता शुल्क भरावे लागेल. निवडणूक आयोगाच्या उड्डाण पथकाने भाजप उमेदवाराच्या घरातून 4.80 कोटी रोकड जप्त केल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच. चिक्कबल्लापुरा येथून भाजपचे उमेदवार K.सुधाकर उमेदवार आहेत. धर्माच्या नावावर मत मागणारा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी तेजस्वी सूर्याविरोधातही आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस्वी सूर्याने आज अनेक व्हिडिओ पोस्ट केले. एका व्हिडिओमध्ये ते राम मंदिराच्या नावावर आणि दुसऱ्यामध्ये कलम 370 हटवण्याच्या नावावर मते मागत आहेत. तेजस्वी सूर्या बंगळुरू दक्षिणमधून उमेदवार आहेत. तो तिसऱ्यांदा जिंकेल का? हा प्रश्न निकालाच्या दिवसासाठी ठेवा. बंगळुरू दक्षिणमध्ये केवळ 49.37% मतदान झाले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंतचा हा आकडा असून त्यात आणखी वाढ होऊ शकते. बंगळुरूमध्ये लोकसभेच्या 4 जागा आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या 4 जागांवर सरासरी 53%, तर कर्नाटकच्या 14 जागांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 63.9% होती. पण खुलेआम धर्माच्या नावावर मते मागणे हे दाखवून देते की भाजपने निवडणूक जिंकली तरी हिंदू मुस्लिम याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही. किती सोपे आहे. एका धर्माच्या लोकांना टार्गेट करून निवडणुका जिंकणे तेव्हाच आवश्यक होते जेव्हा कामाचा रेकॉर्ड चांगला नसतो. मात्र मुस्लिमांच्या द्वेषाच्या मुद्द्याने या देशात असंख्य लोकांना आमदार खासदार बनवले आहे हेही वास्तव आहे. हिंदू अस्मिता हा देखील खासदार होण्याचा समानार्थी शब्द बनला आहे. जेव्हा त्याच्या नावावर मते मिळवता येतात तेव्हा खासदाराने जनतेच्या प्रश्नांची काळजी का करावी? कर्नाटकातील 28 जागांपैकी भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. आज मतदान झालेल्या 14 जागांपैकी भाजपला 11 जागा मिळाल्या होत्या. एच डी देवेगौडा यांनी युती सर्व 14 जागा जिंकेल असा दावा केला आहे. जेडीएसचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकातील मंड्यामधून काँग्रेसचे व्यंकटरमाने गौडा यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. गेल्या निवडणुकीतील पुलवामा आणि मोदी फॅक्टरबद्दल मीडिया विश्लेषण लिहिले आहे, परंतु यावेळी असा कोणताही मुद्दा मतदारांवर वर्चस्व गाजवत नाही. देवेगौडा म्हणाले होते की त्यांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपसोबत करार केला आहे. यावेळी काँग्रेसला खीळ बसेल का आणि झाली तर कोणाच्या जागा खाणार? राजस्थानप्रमाणे या राज्यातही काँग्रेसला आपली कामगिरी सुधारण्याची आशा आहे. काँग्रेसची 5 हमी योजना भाजपला तगडी टक्कर देत आहे. त्याचा प्रभाव पडला तर काँग्रेसची कामगिरी सुधारू शकते. सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांना पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाची आणि निवडणूक कौशल्याची पुनरावृत्ती करावी लागेल. 2019 भाजपला 300 अधिक जागा मिळाल्या आणि त्यात कर्नाटकच्या यशाचा मोठा वाटा होता. भाजपकडे हजारो कोटींच्या देणग्या, मानवी संसाधने, तपास यंत्रणांची ताकद आणि गोडी मीडिया यंत्रणा आहे. जिथे खाते उघडले नाही तिथेही हा पक्ष प्रत्येक प्रकारे मजबूत दिसत आहे. तुम्ही भाजपच्या रॅली पाहिल्या तर तुम्हाला असे वाटेल की ज्या जागांवर कधीही विजय मिळवू शकला नाही तेथेही भाजपच विजयी पक्ष आहे. भाजप यावेळी केरळमध्ये आपले खाते उघडणार का हा मोठा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी 2014 पासून देशाच्या राजकारणावर राज्य करत आहेत. केरळमध्ये भाजपने खूप प्रयत्न केले आहेत. 2014 पासून मोदी येथे भव्य सभा घेत आहेत. कधी ते इथल्या मठांना खुश करण्याचा प्रयत्न करतात तर कधी ख्रिश्चन संघटनांचाही समावेश असल्याच्या बातम्या येतात. सर्व प्रयत्न करूनही केरळमध्ये भाजपला 10 एकही जागा मिळाली नाही. यावेळी जिंकणार का? निवडणुकीदरम्यान केरळ स्टोरी दूरदर्शनवर 2 प्रसारित करण्यात आली. खुद्द केरळ सरकारने याचा निषेध केला होता आणि तज्ज्ञांनीही या चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी खोडून काढल्या आहेत. केरळ भाजपचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. भाजप सर्व काही करते त्याला एका प्रचारात्मक चित्रपटाकडूनही अपेक्षा आहेत आणि तो 2 प्रसारित होतो. यावेळीही केरळच्या 20 जागांवर त्यांचे खाते शून्यच राहणार की उघडणार हाच प्रश्न तामिळनाडूबाबत विचारला जात आहे. कर्नाटकात भाजपच्या मतांची टक्केवारी घसरली तर दक्षिणेत 2024 विजय फिका दिसेल. दक्षिणेने भाजपला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येईल. आता उत्तर प्रदेशकडे येऊ. येथील 8 जागांवर आज मतदान झाले. गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर आणि मथुरा या भाजपच्या जागा आहेत. मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेले मतदार स्वतःचे नव्हे तर त्या उमेदवारांचे नशीब बदलण्यासाठी आले आहेत ज्यांना अनेक लोक ओळखतही नाहीत, ज्यांच्याबद्दल अलीकडे काही लोकांनी ऐकले आहे. तुम्ही कोणतेही काम न करता निवडणूक जिंकू शकता आणि खूप काम केल्यावर तुम्ही निवडणूक हरू शकता. भारतीय राजकारणात जिंकणे आणि हरण्याचे कोणतेही निश्चित सूत्र नाही. मथुरा आणि मेरठमधून 2 चित्रपट कलाकार निवडणूक लढवत आहेत. हेमा मालिनी यांच्या अनेक मुलाखती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत ज्यात त्यांच्या कामाबद्दल बोलताना त्या अशक्त दिसत आहेत, पण हेमा मालिनी 10 तिथल्या खासदार आहेत. तिथून ती तिच्या कामामुळे जिंकते की आणखी काही कारण असते याचा विचार करायला हवा. यावेळीही हेमा मालिनी जिंकल्या तर भारतातील निवडणुका केवळ नरेंद्र मोदी लाटेच्या दृष्टिकोनातून पाहू नये. मथुरेत होळीबाबत भाजपचे नेते अनेकदा बोलले आहेत. मोदी आणि योगी या दोघांनीही काशी आणि अयोध्या तसेच मथुरेच्या वादग्रस्त मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. मेरठमध्ये अरुण गोविलही हेमा मालिनीप्रमाणेच प्रश्नांसमोर फसत आहेत. तथापि यूपीमध्ये भाजपचा आत्मविश्वास स्पष्ट आहे कारण ते कोठूनही कोणालाही उभे करू शकतात. उत्तर प्रदेशात मथुरेत सर्वात कमी मतदान झाले आहे. सर्वांच्या नजरा बागपत सीटवर लागल्या आहेत. सपाचा उमेदवार भाजपच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकेल का? उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात सुमारे 61% मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी दर्शवते की यूपीमध्ये देशात सर्वात कमी मतदान झाले आहे. यावेळी कोणताही पक्ष असा दावा करू शकत नाही की मतदार उत्साही किंवा उदासीन आहे. प्रत्येकजण दावे करतील, तसे मला कमी मतदानाबद्दल प्रश्न आहे. धर्माचा मुद्दा आता तरुणांमध्ये उत्साह निर्माण करत नाही का? का याला केवळ 10 वर्षे झाली? कोणताही तरुण या मुद्द्यावर आपल्या तारुण्याची किमान 20 वर्षे सहज वाया घालवू शकतो. मला वाटत नाही की हिंदी भाषिक राज्यांतील तरुणांना धर्माच्या मुद्द्याला इतक्या लवकर कंटाळा येईल. त्यांच्यावर 10 वर्षांची मेहनत आहे हे विसरू नका. हिंदी भाषिक राज्यांतील तरुण आणि मतदारांसाठी माझे काही प्रश्न आहेत. हिंदी भाषिक राज्यांतील मतदार किती दिवस आणि किती रॅली आणि भाषणांत तेच ऐकत राहणार? तीच गोष्ट जिथे पहिल्या ओळीत आणि क्वोट मुस्लिम आणि क्वोट येतो, दुसऱ्या ओळीत आणि क्वोट मंदिर आणि क्वोट येतो, तिसऱ्या ओळीत आणि क्वोट माफिया आणि क्वोट येतो, चौथ्या ओळीत आणि क्वोट मंगळसूत्र आणि क्वोट येतो, पाचव्या ओळीत आणि क्वोट लाऊड स्पीकर आणि क्वोट येतो, आणि क्वोट बुलडोजर 6व्या ओळीत येतो, 7व्या ओळीत पुन्हा आणि क्वोट मंदिर आणि क्वोट येतो, आणि 8व्या ओळीत पुन्हा आणि क्वोट मुस्लिम आणि क्वोट येतो. परंतु कोणत्याही ओळीत रोजगाराचा उल्लेख नाही, कॉलेजचा उल्लेख नाही. अशी भाषणे कशी करायची हे तुम्हाला माहीत असेल आणि तेच भाषण 100 रॅलीत पुन्हा करता येत असेल आणि वर्षानुवर्षे त्याच भाषणाचा कंटाळा न येण्याची क्षमता तुमच्यात असेल, तर माझे ऐका, तुम्ही कोणत्याही हिंदी भाषिक राज्यात नेता होऊ शकता. पण एक प्रश्न आहे, तुम्हाला असे राजकारण हवे आहे का? जातीयवादाचे हे विष तुम्हाला सत्तेचे अमृत देईल, पण असे अमृत हवे आहे का? याचा विचार करा. आता महाराष्ट्राकडे जाऊया, जिथे आज 8 जागांवर मतदान झाले आहे. यावेळी 2 पक्षांचे 2 तुकडे झाले आहेत. राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले आहेत, शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी. शिवसेनेचे 2 भाग आहेत, शिवसेना उद्धव आणि शिवसेना शिंदे. भाजपने MSP ची हमी देण्यास नकार दिला आहे, परंतु त्यांचा मित्रपक्ष अजित पवार राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यात MSP ची कायदेशीर हमी देण्याचे आश्वासन दिले आहे. एक अप्रतिम खेळ चालू आहे. गोडी मीडियात यावर काही गंभीर चर्चा झाली आहे का? बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अमरावती, अकोला येथे मतदान झाले आहे. बुलढाण्यात शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांना उमेदवारी दिली आहे. उत्तराखंडमधील टिहरी येथील बेरोजगार संघाचे उमेदवार बॉबी पवार जसे चर्चेत आहेत, रविकांत तुपकर यांना रोखण्यासाठी शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी येथे अनेक बैठका घेतल्या आहेत. तुपकरांना मते गेल्याने कोणाची नासाडी होणार यावर बरीच चर्चा होत आहे. याशिवाय मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, परभणी येथील मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला बळ देतो हे महाराष्ट्राच्या निकालावरून दिसून येईल. महाराष्ट्रात फारसे मतदान झाले नाही, मात्र बंगालमध्ये आज 3 जागांवर मतदान झाले आहे. गेल्यावेळीही केवळ 3 जागांवर मतदान झाले होते, त्यानंतर सुमारे 82% मतदान झाले. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 72% मतदान झाले. बंगालमधील निवडणुका तुम्ही पाहत आहात, 3 जागांवर मतदान होत आहे. केवळ एका जागेचा टप्पा असता तर बरे झाले असते. वास्तविक या विषयांवर माध्यमांमध्ये योग्य चर्चा होत नाही. बरं, आता त्याची वेळ संपली आहे. मतदानाच्या टक्केवारीवरून कोण जिंकतने आणि कोण हरतय याची फारशी कल्पना येत नाही. एखाद्या क्षेत्रातील विविध मतदान केंद्रांची आकडेवारी सांगते की उमेदवाराला कोठून आघाडी मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा नेत्याच्या भाषणावर काय परिणाम होतो याची प्रतीक्षा करा. कोणता पक्ष? तुम्ही जनता असाल तर ही निवडणूक तुमच्या मुद्द्यांवर आणा, नाहीतर पंतप्रधान मुस्लिमांना आरक्षणाच्या किंवा मंगळसूत्राच्या सबबीखाली आणत राहतील. तुम्ही खरे मुद्दे मांडत राहिले पाहिजे. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.